گراموفون ایجنسی جھنگ کو یہ اعزاز حاصل ہے کہ اس نے موسیقی میں اور شاعری میں سننے والوں کو بہت سے فنکار اور شاعر دیے۔ یہ خدمت اب تک جاری ہے۔ نئی آوازیں، اچھی آوازیں اسی صورت میں بن سکتی ہیں کہ آپ انہیں شرف قبولیت بخشیں اور پسند فرمائیں۔ یہ آواز بہت ساری آوازوں میں سے آپ کے لیے پسند کی ہے۔
गिया दिए रस्म जहाते हकी नहीं बनीदार अलिनाल गैरां दे फट करिए सजन दे हाते मैथों इना तरकीब दी नहीं आंदी तोड़े रोल के मरसा रहते कदी खून हयात असीला दे नहीं झुक दे गैर दी बहते गैर दी जो किता बस दिए मेरे हाल ते दुनिया हस दिए साहसार च मौत दिसी दिए साहसा बिच लरासी दी जम वेंदी कहंदियां रहते जदा शाम दे वेले टोले बनके पक्षी वल देनी वतिना ते रहमान अखींदा रो रो के वल वतन पुरान दे सिदा भी कोलों में तेरी मर्जी दी गल माया बस कर जालिम ठगियां दी लज रख ले मेरियां लगियां दे कर करम निभाजी उजड़े ते कर करम निभा पैगामे रसाया दे कर करम निभाजी थे चाघल पैगामे रसाया दे मैं भूल दवतान लिखा छोड़ो जी मगरू आज मगरू लाए बीमार गिरे भावे मरसी भावे जिसी अल्लाह रासी समझ के साथी गति रही तू एक दे ढोल पूछी मेरा तुरो तेरे ही जर दे बेची मेरी अरश ते कूक सुनी सी जिवे अज आसीन द्यों ला रही मैं तैनू ही रात दिसी सी कन्या कौल दिना इया वे इबादत दे बड़ा तस्बियां झोल दिया दर दर दे मुका सटी आए मैं रो रो हाले मन्या सटी आए मेरी सुख सदरानी जिंदगी ते मेरी सुख सदरानी পাহাড়ে রাজি তনে হায়া দে হরে রাজী।